गाबुदे रे तुझे गीत गाया साथी सूर लाबुदे रे तुझे गीत गाया साथी सूर लाबुदे रे तुझे गीत गाया साथी
माझ्यावर माझ्या गाण्यावर आणि माझ्या संगीत रचनेवर मनापासून अपरंपार प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य श्रोत्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. जी ध्वनिपट्टिका आपण आता याच्यापुढे ऐकणार आहात ती ऐकण्यापूर्वी काही माझं मनोगत आपल्यापुढे उघड करावं अशी थोडीशी मनामध्ये इच्छा आहे. आज गेली 50 वर्ष मी संगीत निर्देशक आणि संगीत रचनाकार नंतर पार्श्वगायक म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. आपण मला त्याच भूमिकेतून ओळखता, परंतु याची जी सुरुवात झाली ती सुरुवात मात्र आपल्या कल्पनेत सुद्धा कधी बसणार नाही अशा एका चमत्कारिक प्रसंगातून झालेली आहे. 1941 सालच्या डिसेंबर महिन्याचा तो काळ असेल. हिज मास्टर्स व्हॉइस ही प्रख्यात रेकॉर्डिंग कंपनी काही आपल्या गाण्यांचं ध्वनिमुद्रण करण्याकरता म्हणून रेकॉर्डिंग मशीन घेऊन कोल्हापुरामध्ये आले होते. कोल्हापूर हे माझं गाव, जन्मगाव. माझा एक मित्र होता पातकर म्हणून, तो माझ्या शेजारी राहत असे. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, हे गीत याला चाल तू लावून देशील, मला ते रेकॉर्ड करायचं आहे. मी म्हटलं प्रयत्न करतो. आणि ते गीत मी वाचलं, दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भेरी भेरी, तर त्या गीताला मी चाल लावली. त्याला ते म्हणता येईना आणि मग पंचायत झाली. तो असं म्हणाले की मी काही म्हणू शकणार नाही, परंतु असं कर, त्यांच्याकडे मी तुला घेऊन जातो, त्यांची ओळख करून देतो आणि त्यांना तू गाणं ऐकव. आणि दोन घरं सोडली की तो राहत होता. तिथे सगळेच का होते, वसंतराव कामेरकर होते, मारगावकर होते, नंतर त्यांचे इतर टेक्निशियन्स होते. मला वसंतराव म्हणाले, बाबा तू जे काही चाल लावली आहेस ती चाल जरा ऐकवशील का? म्हटलं ऐकवतो. आणि मी चाल त्यांना ती ऐकवली. ऐकवल्याबरोबर ते म्हणाले, अरे तूच रेकॉर्ड कर हे का. आणि त्यांनी माडगुळकरांना सांगितलं की त्याला आणखीन एक गाणं लिहून द्या. तर माडगुळकरांनी तिथेच बसून आणखीन एक गाणं लिहिलं, दूर रे किनारा सागरी पिसाटाला वारा. मग त्यानंतर माझ्याकडे आणखीन दोन कविता कवी संजीवांच्या होत्या. अशा चार कवितांचं माझं रेकॉर्डिंग करायचं ठरलं. रात्री 10:30-11 वाजता ते रेकॉर्डिंग सुरू व्हायचं होतं आणि मायक्रोफोन समोर गायचं म्हणून मी तिथे बसलो. आणि माडगावकर म्हणाले की लाल दिवा लागेल, त्यावेळेला तुम्ही गाणं सुरू करायचं. तुमचं गाणं संपलं की लाल दिवा बंद होईल. तर ठीक आहे, लाल दिवा लागला आणि मी गायला सुरुवात केली. तर पहिल्या 2-3 ओळी मी म्हटले असतील नसतील तो दिवा बंद झाला. मी म्हटलं झालं काय? म्हटलं काय झालं? ते काय नाही म्हणाले, पुन्हा करूया. पण नंतर मला असं कळलं की ज्या प्लेट्सवरती रेकॉर्डिंग त्यावेळेला करत असत त्या मेणाच्या तबकड्या होत्या आणि त्या मेणाच्या तबकड्या असल्यामुळे मऊ असत, त्याच्यावरती रेकॉर्डिंग होत असल्यामुळे गाण्यामध्ये जर कुठे आघात झाला किंवा अगदी एखादं आपलं छानपैकी हळूवार एखादी भावना त्यात व्यक्त करण्याकरता जर कुठे आपण ते हळू गायलं तर ते हळू गायलेलं त्या व्यवस्थित रेकॉर्ड व्हायचं नाही आणि जिथं आघात केलेला असेल तिथे खड्डा पडायचा. माझ्या जितक्या मायक्रोफोन समोर रेकॉर्डिंगच्या ट्रायल्स होत होत्या, म्हणजे मी रेकॉर्डिंग करण्याकरता गात होतो, तेवढ्या सगळ्या बॅक स्प्रेड्स फुकट गेल्या. याचा अर्थ असा की चार गाण्याकरता कमीत कमी 15-20 मी कमीच म्हणतो, जास्तच असतील त्या तबकड्या फुकट गेल्या. पण रेकॉर्डिंग झालं. नंतर मी पहाटे 2:30 सुमाराला परत रंकाळ्याच्या काठावरून घरी यायला निघालो आणि चालता चालता वसंतराव कामेरकरांनी मला जे सांगितलं ते जे मी आत्ता आपल्यासमोर सांगणार आहे त्यामध्ये कुठलीही कटुता नाही, कारण त्यांनी योग्य तेच सांगितलं. आणि हेही आपल्याला सांगतो की मी हीच मस्टर्स व्हॉईस कंपनीमध्ये जे पहिल्यांदा मला गाण्याची संधी दिली ती वसंतराव कामेरकरांनीच दिली, त्यांचे जन्मभर माझ्यावरती उपकार आहेत. पण ते मला असं म्हणालं आहे की सुधीर, आज आम्ही तुझी 4 गाणी रेकॉर्ड केली, त्यातली 2 गाणी आम्ही प्रकाशित करू. म्हटलं का? तर तुझा आवाज हा रेकॉर्डिंगसाठी हा कम्प्लिटली अनफिट आहे, डिफेक्टिव्ह आहे, तेव्हा आम्ही पुन्हा काय तुझं रेकॉर्डिंग करणार नाही. त्याच्या अगोदर जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग करून स्टुडिओच्या बाहेर आलो त्यावेळेला काय मनोराज्य माझ्या मनामध्ये होती, किंवा मनात कल्पना करा, माझ्या रेकॉर्ड्स प्रकाशित होणार आहेत, घरोघरी जाणार आहेत, लोक म्हणतील काय सुंदर गायला आहे, मग इच्छा मी माझ्या पुन्हा पुन्हा रेकॉर्ड्स करेल आणि खूप कीर्ती मिळेल, पैसा मिळेल, अशा मी मनोराज्यामध्ये होतो. आणि ज्या हवेत तरंगत होतो ही मनोराज्य करत ते वसंतरावांचे अनफिट आणि डिफेक्टिव्ह हे शब्द ऐकल्याबरोबर आणि पुन्हा रेकॉर्डिंग करणार नाही म्हटल्याबरोबर धाडकन मी जमिनीवर पडलो.